Thank you. या जीवनात भगवंताचाच विचार पडतो. मानवी जीवन तसं अगदी मर्यादित आहे, पण तो मर्यादित गोष्टींच्या पाठामाग आपण भगवंत शकतो. त्यामुळे आयुष्य संकटला जातो, दिशाही जीवन होऊ नये. अशा या जीवनात काहींच्या बाबतीत संतांची भेट होणं हे आश्चर्य. मग संतांच्या बाबतीत काही योगायोग जोडून येणे हे सुद्धा आवश्यक आहे. संत भेटणं ही अगदी दुर्मिळ गोष्ट आहे, पण ती आपल्या सगळ्यांच्या बाबतीत सहज आहे. संतांच्या चरित्राबद्दल काही ऐकायला मिळतं ही दुर्मिळ गोष्ट आहे, पण ती आपल्या सगळ्यांच्या बाबतीत फक्त घडत आहे. आणि संत जेव्हा चरित्र करत असतात तर काही विशिष्ट टप्प्यात काही असे प्रत्यक्ष दर्श त्यांच्याकडून त्या त्या वेळेच्या टप्प्याबद्दल संतांच्या चरित्राबद्दल ऐकायला मिळणं ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. अशा काही दुर्मिळ गोष्टी आपल्या सगळ्यांच्या बाबतीत एकत्र येणं हे सुद्धा आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी मकरांना युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी लागते. आपल्या प्रत्येकाची अशी उत्सुकता आहे. कसे बरं स्वामी घेतात, कसे काम करत असते. आज या उत्सुकतेला धरूनच हा कार्यक्रम आपण इथे ठेवला आहे. स्वामीजींच्या बरोबर त्यांनी प्रत्यक्ष काम केले असे सरपंच श्री जयंतराव केलकर करमते इकडेही झाले. सत्पक्ष बिलासराव बेग पटेल आणि सत्पक्ष श्री विजयकुमार नायक हे युनायटेड नॅशनल बँकेत नोकरीला होते. स्वामीजींच्या खूप जवळ घनिष्ठ संबंध असे होते आणि आपल्या केंद्राच्या परिवारापैकी ते निगडित नाही. सत्पक्ष श्री जयंतराव केतकर यांचा अजून एक परिचय म्हणजे आपल्या इथे आपल्या सगळ्यांना माहिती असलेले सद्भक्त श्री उमेश गिंडोरे यांच्या बहिणीचे ते मिस्टर आहेत. सद्भक्त श्री आयाजी हे स्वामीजी जेव्हा लक्ष्मी रोड शाखेत काम करत होते तेव्हा त्यांच्या बरोबर खूप दीर्घकाळ आणि विलासराव भेटपटत तर आपल्या सगळ्यांना माहिती बहिणी आहे. ते सुद्धा आपल्या सगळ्यांची जी उत्सुकता आहे की स्वामीजी कसं काम करत होते त्याला धरून या ठिकाणी काही प्रश्न विचारणार. त्याची सुरुवात मी सपत्ता आया केली यांच्यापासून करतो. तुमच्या ठिकाणचे गर्वाचे पाठ्याचं मला अनुभव वाटत आहे, पण तुमची आणि स्वामीजींची प्रथम भेट जेव्हा तुमचा परिचय होता का नव्हता? सुरुवातीला परिचय असा काही नव्हता. साधारणपणे एकोणीसशे शाहत्तरसाठी युनायटेड बँकेमध्ये सदस्य फेडरलाइनला जायचं होतं चित्र सहाशे किती होते आणि स्वामीजी एकोणीसशे सत्त्याहत्तरसाठी चित्तोड जायचं होतं. पण स्वामीजी तुम्हाला छायाचित्रांबद्दल माहिती होते साधारणपणे तुमचे तुमच्या सगळ्यांना आयाचे प्रथम दिसले सदस्य बेट ब्रँचमध्ये काम करत असताना. सदस्य बेट ब्रँचमध्ये मी लॉकर उघडण्याच्या निमित्ताने गेलो तेव्हा
तिथं जो स्टाफ होता तर त्याच्यामध्ये अलर्जिक होते पण प्रत्यक्षात बोलणं चालणं नाही होतं. तुमचे आणि स्वामीजींचे खूप विशेष संबंध आहे की आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण एकाएकी जी गोष्ट टप्प्याटप्प्याने कधीतरी एखादा निमित्त होतो तर तुमच्या बाबतीत असं कोणता निमित्त झालं?
प्रत्यक्ष काम करायला मात्र जवळजवळ 1991 म्हणजे प्रतिक्रिया म्हणजे स्वामीजींबद्दल मला आदरयोग्य कशी होती म्हणजे नाही त्यातला जो पहिला एक असा पहिला इम्पॅक्ट कसा होता मनावरती व्यक्ती म्हणजे असे हा आहे आणि निश्चयही आहे अशा व्यक्तीपासून आपलं थोडस दूर असेल बरं अशा पर्याय एक विषय होता तुम्ही फार जवळ म्हणजे कदाचित परमेश्वरी इच्छा असेल आणि तेव्हा परमेश्वराची ती इच्छा असेल एक्क्याण्णवसाठी मी एका फाउंडेशन व्यवहारामध्ये काम करत होतो तिथे स्वामीजी डिपार्टमेंटला तुम्ही लोक एकत्र कसे आहात
हा स्वामीजींनी बँक घेऊन फाउंडेशनमध्ये ते ट्रान्सफर त्यांची झाली होती आता तेव्हा सुद्धा एक असा विषय होता की फाउंडेशन डिपार्टमेंट हे थोडंसं आयसोलेटेड होतं लक्ष्मण बँकमध्ये वेगळं आता काकीच्या कंपन्यामध्ये आज काही चार पाच मंडळी त्या फाउंडेशनचा व्यवसाय करायचा त्याच्यामुळे लोकांना कुठलं होतं थोडी अपयाव होती ते मंडळी काहीतरी वेगळं करतात आम्हाला त्याचं बँकिंगपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि तिथे का म्हणजे आपल्याबद्दल त्यांच्यामध्ये असं एक टॉपिक आहे पण प्रत्यक्ष येऊन तिथं काम करायला कोणी तयार नसते जेव्हा त्या ठिकाणी वेकन्सी निर्माण झाली त्यावेळेला त्या ठिकाणी क्राईम ब्रँचने अनेक ठिकाणी चौकशी केली अनेक स्टाफ मेंबर्सना किंवा तुम्ही या डिपार्टमेंटमधून काम करायला तयार आहात किंवा जे असं कुत्सित प्रमाणात आहे जे पाठ वगैरे त्यांनी त्याला इकडं द्या तिथं बरेच वर्ष काम करतात वगैरे वगैरे असं म्हणायचं पण तिथं प्रत्येकाने काम करायला कोणी तयार नव्हतं पण योगायोगाने स्वामीजींना विचारलं गेलं आणि स्वामीजींनी पटकन त्या ठिकाणी पॉझिशन त्यांना एक त्या वेळेचं स्वतःसाठी एक थोडं आयसोलेटेड आणि थोडं किचकट काम अगदी सहजरित्या त्यांनी स्वीकारलं म्हणजे त्याला विचारलं आणि त्यांनी स्वीकारलं बाकी जर विचारलं आणि त्यांनी स्वीकारलं नव्हतं हा त्यांना एक खरं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक धाडस आपल्याला त्या सुरू
करायचं मी त्याची तयारी फॉरेन म्हणजे रुटीन बँकिंग सोडून रिटेल बँकिंग सोडून फॉरेन एक्सचेंज एकदम वेगळं होतं खूप टिकावं लागणार होतं
तो खूप काळ असा होता की तसं आमच्या हातात काही नसायचं जनरल मॅनेजरकडं या जनरल बँकिंगमधून फॉरेन एक्सचेंजमध्ये कोणातरी टाकायला पाहिजे अशा युनियन लेवलवर बऱ्याच वेळेला तुमची वादावादी व्हायची तर कोण जायला तयार आहे तर प्रत्यक्षात आय एस एस म्हणतात तसं कोणी जायला तयार नाही तर त्याच्यात इथल्या युनियन लिडरने माझं नाव परस्पर सुचवलं की याला पाठवा म्हणून आणि त्यामुळे मग पाठवताय म्हणतात मी ते विना सांगत त्यासाठी ते स्वीकार म्हणजे नवीन काम शिकून करण्याची तयारी होती ती जिद्द तुम्ही दाखवा तसंच हातात काय असतं एकदा मी काम करायला तयारच होतो पण मलाही असं पाठवलं गेलं त्या फॉरेन एक्सचेंज तुम्ही फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटचे मॅनेजर होते त्याच हेड ऑफ द डिपार्टमेंट मकरंद होते हे आपल्या डिपार्टमेंटला येणार असं कळल्यावर तुमची वैयक्तिक प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं तरी या सगळ्या गोष्टी
शिकून आणि त्या कृपांतरीनंतर डायरेक्टली भेटले. मला आश्चर्य वाटेल जी व्यक्ती मला वाटत होती, ती साक्षर्यता मला वाटली होती की त्या हा व्यक्ती आल्यानंतर माझ्यावरची जबाबदारी मी पूर्णपणे नीट कळेल का नाही, कारण त्याची खूपच एनॉर्मस त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण एक 27 वर्षाच्या तुम्ही इतक्या आत्मेच्छेने या गोष्टी शिकून घेतल्या की मला एक क्षणी असं वाटलं की बरं झालं रिप्लेसमेंट झालं, इतक्या त्यावेळेमध्ये त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून शिकून आणि ती काटेकोरपणे करणं याच्यामुळे ते केव्हा डिपार्टमेंटची गती होऊन गेली आणि पुन्हा त्याचा एकसंघपणा निर्माण झाला ते आम्हाला कोणाला कळलं नाही आणि जाणवलंही नाही.
म्हणून तुमच्या वैयक्तिक संबंध असं ऑर्गनायझेशनच्या व्यतिरिक्त काही एकमेकात बोलणं होत होता.
दिवसातले 7-8 तास आम्ही एकत्र असायचो, साधारण 3-3 वर्षांचा काळ तो होता. तर काही आवडी निवडी बोलण्याच्या पद्धती ह्या सगळ्या जमून जातात. व्यक्ती एकत्र असते तेव्हा ऑफिस काम असतील तर काही ना काहीतरी बोलणं जातात. आता बऱ्याच गोष्टी बोलायच्या तर थोडंसं एक काम झालं होतं की पण संघाचं कार्य बराच काळ केलेलं होतं आणि त्या संघाच्या पासून बिझनेस वरती आहे तो एक कॉमन धागा आपल्याकडे खर्च होता. अनेक विषयांवरती आपली बोलली व्हायची, अनेक विषयांवरती मतभेद व्हायचे, अनेक विषयावरती काही शेअरिंग व्हायची. मला आठवतंय
साधारण कोणते विषय असे
92 साली रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा म्युच्युअल फंड स्कीम इंडियामध्ये सुरू केली, म्हणजे इन्व्हेस्टमेंटला अटेंडेड चॅनल. त्याविषयी सुद्धा आम्ही बोललो होतो की आज डिपॉझिट बँकांनी डिपॉझिट कमी होऊन उद्या म्युच्युअल फंड वाढतील. त्याला कार्य रिझर्व्ह बँकेचे धोरण स्पष्ट केले जे आजवर प्रत्यक्षात आपल्याला दिसायला मिळत आहे. अशा आम्ही अनेक गोष्टी बोलते एकमेकांच्या समोर झाल्या.
एकमेकांचे म्युच्युअल फंड तयार करावं, एकमेकांचे म्युच्युअल फंड तयार करा,
आमच्या एकमेकांचे म्युच्युअल बॉन्डिंग तयार होऊन
तोही चांगला फंड कमी करेल. तसे आता तुमच्या बोलण्यावर लक्षात येतं खूप प्रसंग तुमच्याकडे, तर या कालावधीतला एखादा प्रसंग सांगा असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कोणता प्रसंग सांगा?
जरूर सर, आम्ही एकत्र जेव्हा होतो असं बोलणं चालू व्हायचं आणि फ्रीली असं त्यावेळी काही आताची पोझिशन कोणाची नसते ना माझी नसते, तर आम्ही एकमेकांनी आलेवेळी आमचा एकमेकांशी संबंध होतो अशा पद्धतीने आम्ही बोललो जातो. आणि बऱ्याच गोष्टींची बोलणं होतो आपल्या एकविषयी असा प्रसंग आला आणि तो प्रसंग आजच्या काळाला आलेली पाहिजे तो प्रसंग मी निवडला. तो प्रसंग होता की स्वामीजी माझे इथे टेबल मागे टेबल होतं आणि समोर त्यावेळी सगळं वर्किंग हे मॅन्युअल होतं, सगळे कम्प्युटर नव्हतं. मग स्वतः कॅल्क्युलेटर आणून ह्या सीट वापरून सगळे ट्रान्झॅक्शन्स काय ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की आज ट्रान्झॅक्शन्स त्याला काय काय आहे. तर मी त्याने ट्रान्झॅक्शन सांगण्याचा अति एक प्रश्न विचारला आणि म्हणून त्याची पार्श्वभूमी मागितली. ते म्हणतात आज एवढ्या घरी ट्रान्झॅक्शन्स करणार आहेत त्या आठवणीने आज दुपारी पालख्या जा लक्ष्मीरोड ब्रँचची अशा ठिकाणी प्लेस आहे ठरून तिथून पालख्या जातात आणि सगळं तिथं आजूबाजूचं जीवन आणि कस्टमर्सचं बँकेत येण्यावर ठप्प होतं. तर माझी पार्श्वभूमी थोडीशी अशीच होती की थोडीशी आग्रहाने मतलं मांडणार वगैरे आहे. तर मी त्यांना सांगितलं तेव्हा आम्ही आता हे जे अध्यात्म होत आहे बातमीत होत आहे का ते 20-30 दिवस बरोबर असतात एकमेकांच्या, त्यांची शेतीची कामं ती सोडतात, शहरामध्ये अस्वच्छता होते, शहराच्या सगळ्या प्रशासनावर ताण पडतो, सगळेच लोक त्यातले काही वारकरी हरवतात. आजच्या इथे कम्युनिकेशन बँडवरती नव्हतं, काही वारकरी हरवतात, काही वारकऱ्यांना काही आरोग्य बिघडतं, काहीचा मृत्यूही पावतो, अशाही घटना होतात. हे जे आपण सगळा 14 रुपये वाढीचा कर्ज तो आपण न करता जर हे वारकरी आपापल्या घरी बसले आणि त्यांनी जर मंदिरामध्ये आपल्या घराच्या विचारांचं नाव घेतलं आणि त्यांनी जर त्यांची तिथे भक्ती केली तर तुमचं हे साध्य होणार नाही का, हे कशासाठी एवढं सगळं करायचं आणि या सगळ्या प्रसंगांना आपण तोंड द्यायचं. जे त्याच वेळेला काहीतरी काल्याचे कीर्तन करून नेताना हा आठवते की हत्ती उधळला होता पंढरपूरच्या पुलावरती आणि त्यावेळी अनेक वारकऱ्यांचं त्या मृत्यूही झालेला असंही मला
तुमच्या प्रश्नाचा स्वामीजींनी काय वाटतं
तर त्यांनी मला ते उत्तर दिलं की त्यावेळेचं माझी पहिली अध्यात्माची ओळख म्हणता येईल मला. त्यांनी उत्तर दिले की हे अत्यंत आदरयुक्त उत्तर त्यांनी मला दिलं. मला कुठलंही मत करून त्या व्यक्ती भावना न ठेवता अत्यंत आदरयुक्त उत्तर दिलं की हो म्हणतोस ते बरोबर असंच व्हायला आणि असंच होईल. पण असं होण्यासाठी काही पूर्वतयारी आवश्यक आहे, काही जडणघडण आवश्यक आहे, काही गोष्टी घडणं आवश्यक आहे आणि ते घडण्याची जी प्रोसिजर आहे ते आज वारकरी बाहेर करतात. आज ते उच्चाराचं गुणगान करतायत, त्याचं नाव घेत जात आहेत आणि हे करता करता ते या अवस्थेला पोहोचतील की घरी जरी त्याचं नाव घेतलं ते पंढरपुरापर्यंत त्यांचं पोहोचेल. ही जी प्रोसिजर आहे, प्रोसिजर आपल्याला कुठेतरी चिन्ह हवं, काहीतरी सिंबॉल हवं, कुठेतरी प्रोसिजर हवी म्हणून या गोष्टी आवश्यक आहे. आणि मला ते उत्तर करणे खूप हलो
हे मलाही कुमार ऐकून खूप चांगलं वाटतं. स्वामीजींच्या बाबतीत जर बोलायचं झालं या निमित्ताने आता पाचव्यांदा काळ असे शेटकर पण म्हणाले, तुम्ही पण तो उल्लेख केला म्हणजे नाभेस्थानाला जर आळंदीची उपमा दिली आणि दोन गोव्यांच्या मर्जीची जात आहे त्याला जर पंढरपूर असं म्हटलं तर आळंदी ते पंढरपूर ही वारी ते गेली 45-48 वर्ष करत आहे नेमके बरोबर सातत्याने एक एक दिवस खंड न पडतात त्यांनी ही वारी केली. चांगला वाटतं
कारण चिन्ह नाही सिंबॉल नाही तर त्याला सुरुवात करायची गोष्ट माझ्या
मला म्हणजे आमचं 11 वाजता मुंबईहून जर एक्सचेंज आहे आणि आमचं काम सुरू व्हायचं प्रत्यक्षात एक्सकर त्या दिवशी मला माझं काम संपवून पार्किंग करायला लवकर जायची घाई होती. आपल्या केंद्राचा एक पार्किंगचा कार्यक्रम
त्याची जबाबदारी
सगळंच होऊ शकत त्यामुळं मी जरा अशा ह्याच्यात होतो की हे घर लवकर उरकू शकलो तर मी लवकर उरकून आणि तशी आपली ब्रँच लवकर सुटायची आहे मला कारण मग नंतर सगळं थप्पच होत जायचं काम खूप ॲडजस्टमेंट करत सामाजिक केंद्राच्या कामात विविधीने मागे तुला सुद्धा मी आता तुमच्याकडे बोल कारण या दोघांनाही काही प्रश्न विचारून झाले त्याच्याकडं तुमची प्रथम भेट जेव्हा काय बरोबर एक महिन्यांचा परिचय होता नाही तुमच्या दोघांची कधीच ओळख होती त्या फक्त तुम्ही कसे सांगतो स्वामींच्या विषयी मी खूप ऐकलं होतं पण प्रत्यक्ष आम्ही कधीच भेट झाली होती
तसं आहे की त्यांनी ऐकलेलं होतं आणि त्यांची भेट होती तर तुमच्या
वाटते तो होतं तर 1993 साली जी गोष्ट आहे त्यावेळेला युनायटेड नॅशनल बँकेची एक शाखा सिंहगड रोडला म्हणजे आनंद नगरला ओपन होणार होती. आता एखादी ब्रँड जेव्हा ओपन होते तेव्हा मार्केटिंग करणं हे अतिशय आवश्यक आहे. मार्केटिंग हा बँकेचा पायात म्हटलं तरी झालं कारण कस्टमर जर बँकेत आले नाही बँक कामगाराला मदत करेल जस होतो म्हणून त्यावेळेचे आमचे नोडल ऑफिसर नोडल मॅनेजर श्री वडोदकर साहेब यांनी एक मार्केटिंग टीम करावी असं सगळ्यांना विचारलं आणि तो प्रत्यक्ष त्यांचा हेतू त्यांनी अंमलात आणला. पुण्यामध्ये जेव्हा बऱ्याच ब्रँचेस होत्या त्या ब्रँचेसमधून प्रत्येकी एक स्टाफ कर्मचारी त्यांनी बाजूला लागला. तो स्टाफ अतिशय स्थिर असला पाहिजे त्याच्या आणि ही सगळी जी मंडळी होती प्रत्येक ब्रँडला हे अतिशय स्किल्ड होते मार्केटिंगमध्ये सगळे तरबेज होते तर अशा 16 लोकांची आम्ही साहेबांनी त्यावेळेला निवड केली होती. त्या माझे लक्ष्मी रोड म्हणून वधे वधे मकरंद वधे म्हणजे आज स्वामीजी त्यामधून गिरीश कुलकर्णी स्वॉटेड टाईम दिस होता आणि तर असे आम्ही तिघडत आणि चौथ्या म्हणजे कोकळी म्हणून होता तो सगळं तिकडे असे चौघजण आम्ही होतो आणि त्याबरोबर बाकीचे इतर मंडळी होते. दोन दोन जणांची जोडी त्यांनी केली होती त्यामध्ये स्वामीजी आणि ही जोडी होती मी आणि कोकळी होती असे आमच्या अशा जोड्या होत्या आणि बाकी इतर पण पुष्कळ जोड्या होत्या. काम असं होतं की आसपासचा परिसर म्हणजे आनंदनगर ब्रँडच्या आसपास जो परिसर आहे तो हिंड्यात तिथं जाऊन तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करायचं की
असे असे ब्रँड निवडले आणि आम्हाला तुमची खाती पाहिजे. ते पुढचं स्किल आहे करायचं, कारण लोकांना कन्व्हिन्स करणं हे तसं अवघड आहे.
कारण काय असतं की प्रत्येकाचं कुठल्या तरी ब्रँडेड खाता असतंच, ते सोडून कुणी यायला तयार नसतं. तेव्हा त्यांना पटवणं आणि त्यांना बँकेत घेऊन येणं, त्यांची खाती उघडणं, हे अशी कामं आमच्या सगळ्यांकडे होती. दिवसभरापर्यंत भरपूर हिंडायचो, लोकांना कन्व्हिन्स करायचो. स्वामीजी त्या दोघं जण स्वामी आणि तिथली तसे आघाडीवर होते. आमचे ते आपण चहाचे डबे दाखवले, त्यामध्ये तुम्ही वेळोवेळी चहा नाश्ता करा नाही का जोवर आहे. पण गंमत अशी होती की हे दोघं कधीही त्या स्टॉलवर आले नाही. आम्हाला असे पडत दोघं काय येत नाही बाबा, कुठं जातात काय करतात ते तुझ्या, तो मोठा प्रश्नच होता आम्हाला. पण हे त्यांचे कामानिमित्तच बाहेर पडायचे, भरपूर हिंडायचे, मार्केटिंग करायचे आणि परत दुपारच्या वेळेला यायचे. त्यावेळेला काहीतरी निश्चितपणे म्हणायचं म्हणायचं, अरे काय आता दोघं नाही कुठं जातात, खरंच पार्टी करतात का? किंवा माझा मित्र कोफी त्याला सगळं स्वामीजीविषयी माहिती होतं, कोणाला काय कसं माहिती, मला हे दोघं चांगले माहिती. स्वामीजी तर मला चांगलेच म्हणजे मी जात नाही त्यांना, पण मला माहिती होतं. मग तो म्हणाला की हे कसे नाही म्हणजे अतिशय प्रामाणिक आणि कपकाळू असे हे दोघं जे आहेत, नक्कीच त्यांनी काम करतात ते सिद्ध होऊन दाखवतो असतो. आणि ते कसं प्रसंग आला काय व्हायचं की दुपारच्या वेळेला आम्ही लंचसाठी परत बँकेत यायचो, लंच झालं की काही वेळ विश्रांती आम्ही परत कामं सुरू व्हायचो. त्या दिवशी बराच वेळ आमच्यामुळे अडीच दोन सुमारास बँकेत परत येतो, अडीच वाजे तीन साडेतीन मी दोघं आले. सगळ्यांना म्हटलं म्हणा हे गेलं तरी कुठे काय भांगड काय आहे, एकदम म्हणाला काय नाही ते खेळण्याचे गप्पा मला बघले ते काही ना बघत की काय नाही ते खेळण्याचे पैसे त्यांच्या साठी डोक्यात असतात ते तर सांगायचे. पण पुन्हा एकदा बघून म्हणा मी तुमचाही मंडळी हे असं नाही म्हणा, बघा तुम्ही काहीतरी चांगलंच घेऊन येते. आणि ते तसंच जातं एक 10 मिनिटात त्याचे दोघं आले आणि मग त्यांना त्यांना सगळ्यांनी उत्तर करून विचारणारे काय सुद्धा तुम्ही म्हणता अजून जेवण तर जेवणाची गळ दिली तर तुम्ही आलो नाही. तेव्हा ते म्हणाले अरे नाही आम्ही काही निघतो काही कस्टमरकडे जात होतो वेळ होतो, पण नाही त्यावेळी त्यांनी भरपूर असे चांगले अनुभव करायला आम्हाला दिले, प्रयत्न आणून दिले. तो प्रश्न म्हणजे मला असं आहे पण स्वामीकडे पाहिला मला खूप आशीर्वाद होतो, कारण की अतिशय संयमी शांत स्वभाव चिकाटी होती आणि जिद्द होती, लोकांना जर्मिनीची पावर त्यांच्या मला दिसून आली आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं भरपूर काम केलं आणि त्याचा परिणाम असला की ओपनिंग दिवशी आम्हाला भरपूर असे पाऊस करायला मिळाले. त्यामुळे लोकांचाही आमचा चांगला स्नेहात वाटा होता. असे स्वामीजी बँकेत मार्केटिंग पण करत होते. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की हे फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट सांभाळतात, साधे मार्केटिंग करतायत. काही वेळ ते कोणत्या चार सेक्शनला होते, तिथे त्यांनी खूप चांगलं काम केलं, सगळ्यांची मदत घेतली आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे वरिष्ठांची यांच्या मदती निर्माण झाली. त्यामुळे स्वामीला सगळे बँकेत मानत होते. सगळं आठवलं की मला खूप असा आनंद व्हायचा की अरे इतक्या दिवस आपण बँकेत आहे पण आपण स्वामीला कधी ओळखत नाही, तेव्हा तुम्हीच नाही खाली 4-5 लोकांना स्वामी काय आहे माहीत होतं. त्यामुळे आज असा अभिमान वाटतो मला की स्वामीला जवळजवळ माझ्या बँकेतच स्वामी होते आणि हळूहळू मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतो आणि आज असा दिवस आला माझी ते सदगुरी झाले.
आनंदनगरला जो खरा आनंद तुम्ही
मला तो खरा आनंद तिथं मिळाला, स्वामी ते काय आहे तिथं मला कळलं. असे थोडक्यात मला स्वामी बँकेत
एक उपप्रश्न विचारायचे, खरं म्हणजे मला इतर उपप्रश्न विचारण्यासाठीच बसतो कारण मी बँकेचा प्रश्न खातेदार होतो काही वर्ष याच्याबद्दल तुमच्यासारखे खातेदार होते म्हणून युनायटेड नेशन्सची भरभराट युनायटेड नेशन्सचा आयटीबीआयमध्ये भर घ्यावं लागेल ते मग अशी दिलासरांनी सांगितलं की प्रत्येक बँकेतून प्रत्येक शाखेमधनं एक एक कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हायची, तर ती नियुक्तीचे निकष काय म्हणजे असं मॅनेजरला मनुष्य आवडतो म्हणून त्याला पाठवायचं किंवा आता युनियनमध्ये फार सामर्थ्यशाली व्यक्ती म्हणून त्याला पाठवायचं असं काही होतं तर काही असं काही विशिष्ट पद्धतीने त्यांची निवड व्हायची काय तुझी पण निवड झाली दिलासरांनी पण
तुला असं सांगतो पण लोकांनी म्हणून या तिघांना प्रश्न विचारला
तुम्ही मध्येच मला असतो प्रश्न विचारून तुम्ही विचारलं तुम्ही
पुण्यात आता पुणे खूप विस्तारित आहे पण तेव्हा 7-8 शाखा आमच्या पुणे शहर जेव्हा तर बाकीच्या ज्या शाखा होत्या त्या आचाराने छोट्या होत्या. त्यामध्ये तर म्हणजे दोनच त्याच्यामुळे त्याचा एक जो होता त्याला त्यांनी निवडलं
पण लक्ष्मीपूर्ण शाखेची होती ती फार मोठी होती, म्हणजे 70-75 स्टाफ होता, त्यात जवळजवळ 50-55 क्लास अशा क्लासमधून एकच निवड करतो हे फार
म्हणजे ती अशी त्याचे काही निकष
सांगतो. तर आमच्या बँकेत कसं होतं, एक अधिकारी वर्ग आणि एक क्लरिकल वर्ग, पण मोडक्टर साहेबांनी ही सगळी जबाबदारी क्लरिकल वर्गाकडे त्याच्यातून त्यांनी मकरन भजनची केली. मगाशी यांनी सांगितलं तसं ओडपकर साहेबांनी त्यांच्यावर फार विश्वास, कारण एक होतं की हे जे काम करतील ते झोपून देऊन करतील हे प्रवण झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिक, आज जे काही केलं ते वरिष्ठांना योग्य प्रकारे योग्य पद्धतीने सांग असे अनेक गुण यांच्या ठिकाणी सगळ्यांमध्ये मिळून म्हणजे अमुक 1% निवडले तर इतर कोणी नाराज होणार हे सुद्धा साहेबांनी बघितलं असतं. अनेक गुण त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं लक्ष्मीतर्फे म्हणजे खूप मोठी स्पर्धा होती, पण त्याच्यातून मतदानमध्ये त्यांची निवड झाली. आता मी विचारून आता उपग्रेटर आहे आनंदनगर चांगला असा संदर्भ दिला. आनंदनगरसाठी तसं केसकर सरांनी म्हटलं की त्यांच्याबरोबर काही प्रसंग नसतात. आनंदनगरसाठी एखादा प्रसंग तुम्ही सांगा. हो बरोबर, एक आहे प्रसंग म्हणता माझा छान प्रसंग आहे. तर काय झालं की आम्ही दिवसभर इंडिया खरं तर मार्केटिंग काम करायचं म्हणजे करू शकत करत होतो, कारण 4-5 मजली मिटिंग असायच्या आहेत भोगांना आम्ही वरपर्यंत म्हणजे पाच्यापर्यंत धरणं आमचे आणि स्वामीचे जे काम करायचे मला हे आश्चर्य वाटायचं. एक परमार्थिक माणूस सगळं काम कसं काय करू शकतो, त्या 5-5 जायचं त्यांना कन्व्हिन्स करायचा, म्हणून ते काही कारखाने सुद्धा होते दुकानं होती तिथे पण जायचे यांच्याकडे. ते सगळं झाल्यानंतर आम्ही दुपारी सगळं संपलं की 4:30-5 मी परत ब्रँडला येतो. ब्रँडला आलं की आमचा एक रिव्ह्यू असायचा की कुणी काय काय काम केलं ते. त्यामध्ये एक दिवस काय झालं की आमच्याकडं विषयी एक वरिष्ठ अधिकारी असले. आता वरिष्ठ अधिकाऱ्याकडे काय बोलायचं कुणी बोलायचं हे खरं डेरी कोणाला बोलतो आणि तुम्ही ते वरिष्ठ होते ना, त्यामुळे आम्हाला कोणाला त्यांच्याशी फारसं बोलायचं पसंत झालं नाही. रिव्ह्यू देताना त्यांनी पहिल्यांदा मलाच प्रश्न विचारला काय रेस्पॉन्स कसा काय त्याचा रिस्पॉन्स तुमचा, म्हणून काय छान आहे प्रचंड रिस्पॉन्स प्रचंड रिस्पॉन्स आहे. आज किती अकाउंट आले तुम्ही, म्हणून साहेब दोन मिळाले दोनच आहे काय म्हणता प्रचंड रिस्पॉन्स आहे तुम्हाला. मी म्हणलं साहेब थोडं मकरंद वगैरे वगैरे आहे ते मला म्हणाले साहेबांना म्हणाले साहेब आम्ही खरंच प्रामाणिकपणे मार्केटिंग काम करतोय, लोक काय असे बघतील नाही की आज आपण लोकांचं काम करून दिला, त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं त्यांना बोलावं लागतं त्यांना बँकेची माहिती द्यावी लागते. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही जेव्हा ब्रँडचं फोन देईल तेव्हा तुम्हाला कळेल. आम्ही खरोखरच म्हणतो आज तुम्ही एका माणसाकडे गेला तर तो म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स होईल असं बोलत आहे का तरी कोण आहे करून आणि काही दिवसांनी सुद्धा उघडू शकतो आपण. त्याप्रमाणे तसंच झालं मार्केटिंगचं आम्ही तिथे केलं होतं त्याचा प्रणाम होता. मला या गोष्टीचा अतिशय म्हणजे आश्चर्य वाटत आहे स्वामीजी माझ्या बाजूने उभे आणि असं बोलायचं झालं तर आमच्या कोणाला देत नव्हतं स्वामीजी नक्की करू लागलो त्यांना ते बोलले एवढे तर बोलले पण अगदी शांतपणे बोलले आम्ही अगदी शांत होते. मी असं नाही की त्यांनाही वाटायला नको की खूप रॅश बोलले असं नव्हतं, मी शांतपणे ते सांगून दिले का सध्या तरी जिल्हा दिला की मार्केटिंग लगेच होत नाही त्याला वेळ लागतो. हा प्रसंग मला अगदी भावला. मी जेव्हा माझ्या जीवनाचा रिव्ह्यू करतो तेव्हा मला असं वाटतं की स्वामीजी जसं मला आता थांबून घेतो या प्रसंगामुळे तसंच त्याने आयुष्यभर सुद्धा मला थांबून घ्यावं माझी साधना तुम्ही कमी पडते हे मलाही म्हणते. पण या प्रसंगातून मला खूप मोठा असा प्रसंग दाखवल्यामुळं मला उत्साह निर्माण झाला की नाही आहे खरंच आपण स्वामीची सेवा केलीच पाहिजे आणि स्वामीकडे गेलंच पाहिजे आणि माझी स्वामीने अशी विनंती की माझं सगळं जे काय जे आहे बघू त्यांनी मला असं सांभाळून घ्यावं मला असं काय या रवी माझा जो आहे आयुष्याचा त्यात त्यांनी मला समजून घ्या मला चांगला रिव्ह्यू घेतो. तुम्हाला आनंदनगर साहेबांचं तुम्ही वैयक्तिक जेवणाचा स्वामीजींचे समय घेऊ शकता आणि रिव्ह्यू वैशिष्ट्य असो पण त्यांच्यासमोर कोणते बोलणं हे तसक्या सगळं स्वामीजी मला करायला काय उत्सुक त्याचा असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच मनात तसं याचं उत्तर देण्याचा उपाय आहे. बरोबर आहे, हे उत्तर खूप चांगलं आहे. मी आता केसकर साहेबांकडे केसकर सर, तुम्ही साधारण 91-93 म्हणजे असे अंदाजे 3 वर्ष तुम्ही बरोबर होता. तर 92 साली काय करा, 29 सप्टेंबर 1992 त्या दिवशी मकरंदांच्या जीवनातील वेगळी विलक्षण कलाटणी देणारी अशी सुद्धा 29 सप्टेंबर म्हणजे रविवार आहे, त्या दिवशी सप्टेंबर महिन्यातला 5वा रविवार आहे, तेव्हा आपली इथं परत भेट होणारच आहे. पण त्या दिवशी कसं केलं, स्वामीजींचे जे सद्गुरू स्वामी महात्मांना यांनी संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून मकरंदनाथांची निवड केली, ही गोष्ट केंद्रात झाली. याबद्दल जर तुमच्याशी काही बोललं होतं
कर्मकांडा पलीकडे ते अध्यास म्हणून असतं हे आम्हाला माहितीच नव्हतं. तुम्ही जपजास्त पूजा काहीतरी करा, एखादी शनिवारी मारुतीला जा किंवा रविवारी तुमच्या सर्वकृष्ट दर्शनाला, त्या पलीकडे अध्यात्म काय असतं ते माहिती तुमचं आधी फार माहिती असं ते गावात. तर त्यांना जेव्हा हे त्यानंतर त्यांची वर्तणूक ही पूर्वी जशी होती पूर्णपणे निष्ठा कामात पूर्णपणे जबाबदारीने जाणे अत्यंत प्रामाणिकपणा सजवली प्रसंगी आग्रह तिथे तुम्हाला तुमचं नाही पडलं तरी ते स्वतःचा आग्रह तिथे गरज आहे ते निर्भीडपणे त्या आग्रहाने आपलं मन सांगणं हे सगळ्या गोष्टी त्यांच्या होत्या. बदल काय असेल तर ते आमच्या बाजूने पण ते पडतील ते माझ्या बाजूने पडेल एवढी ती व्यक्ती आपल्या इथे आहे आणि आपण त्याचा काही तसा फायदा करून घेतलेला नाही याची जाणीव कुठेतरी मनात होत राहील. मला वाटतं कदाचित ही माणसं थोडीफार जे काही काळीपण अध्यात्मिक वाटत आहे सुरुवात असू शकेल होती आणि मला वाटतं
त्याचा कार्यक्रम रंगत असताना सुद्धा घड्याळ बघितलं तर घड्याळ पुढे सरकते असं लक्षात मी आयचितांकडे बघतो. आयचितांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते आमच्या बँकेची जी युनियन होती ते पुणे रिजनचे लीडर होते. तर युनियन युनियनचं काम करताना तुमची समितींबरोबर कधी चर्चा तुम्हाला असं काही वाटलं का की एखादा प्रसंग आहे तुम्ही अजूनमधून सल्लामसलत करत तर का करा. मुळामध्ये स्वामीजींचा प्रामाणिकपणाचा आम्ही डिपार्टमेंटला एकच काम करत होतो त्यामुळं त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते स्वच्छ पारदर्शी असं होतं. प्रामाणिकपणा हा त्यामधला प्रमुख भाग होता. निर्भीडपणा होता एखाद्या गोष्टीवर ठाम राहिलं म्हणजे ठाम राहणं या सगळ्या गोष्टी फारच संघटनेच्या दृष्टीने सुद्धा पोषक अशा होत्या. साधारणपणे एक वेळ अशी आली की शाखेमध्ये जे शाखा प्रतिनिधी म्हणून काम करत होते विश्वासार्हता थोडीशी कमी झाली होती किंवा लोक जरा त्यांच्याबद्दल नाराज होते आणि त्यावेळी शाखा प्रतिनिधी ब्रँच मोठे होते जवळजवळ रिजनल ऑफिसचा दर्जाच्या ब्रँचला होता 60-70 स्टाफ होता आणि त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम युनियन माध्यमातून मांडणं आणि ते सॉल्व्ह करणं त्या गोष्टीला परत फार म्हणजे बँकेमध्ये सुद्धा एक महत्त्व होतं लक्षण ब्रँचवर सगळ्यांचं लक्ष असायचं. तर त्या ब्रँचमध्ये शाखा प्रतिनिधी कोणाला नेमावं किंवा शाखापतीमधून काम कोणाला द्यावं हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्तीचं नाव आलं वजय म्हणलं वजय असा असा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला शाखापतीही पाहिजे तर तुम्ही काम करायला तयार असता त्याने एका पाण्यात सांगितलं चालेल माझी काही अडचण नाही आणि खरं म्हणजे त्यांच्याबरोबर शाखाचे शाखापती म्हणून झाले आणि येण्याच्या संदर्भामध्ये आमची जेव्हा त्या प्रसंगातूनच खरं आमची मैत्री खुलत गेली आणि त्यांचे ती व्यक्ती किती मोठी आहे किती त्यांचं एखाद्या गोष्टीबद्दल ठामपणा असतो किंवा प्रामाणिकपणा असू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचं मला अत्यंत जवळून दर्शन घेतात. सबळ चिंतन त्यांचं प्रत्येक बाबतीत असं तुम्हाला
सबळ चिंतन सबळ चिंतन होतं सबळ चिंतन आहेत आणि शिवाय योग्य काय आणि अयोग्य काय आता एक पहिल्यांदाच मी विचार करायचे जे योग्य ते योग्य ते आयोग्य ते आयोग्य एक परिस्थिती किस्सा
अवघड विचार करते आपण युनियनचा काही एखादा प्रसंग
तर किस्सा मला आवडला सांगतो ते तिथे काम करत असताना काय संघटना चालवायची म्हणजे काहीतरी सातत पेटत राहावं लागतं आता जसं सगळं मॅनेजमेंटच्या बाजूने शांत आहे कर्मचाऱ्यांच्या बाजूने शांत जर आपलं तर त्या संघटनेला तिथं महत्व द्यावं लागतं म्हणून मी एक ब्रँचमध्ये
आहे तर तुमच्याकडे माहिती
अनेक प्रॉब्लेम असे काही गाडी वगैरे काही असेल ती तयार केली आणि ती लिस्ट एक लेटर तयार केला ती मॅनेजरच्या नावाने आणि वजनं दाखवलं म्हणजे असं आपल्याला हे प्रॉब्लेम साहेबांच्या पुढे मांडायचे तर याच्यावरती तुम्ही सही करा आपण दोघे घेऊन ते पत्र देऊया त्याला त्यांनी ते पत्र वाचलं पत्राचं वाव म्हणजे अरे खरंच ते सगळे प्रॉब्लेम मांडण्याची आवश्यकता आहे का म्हणजे सध्याच्या म्हणून आहे ते म्हणजे मला काही वाटत नाही मी काही याच्यावर सही करावं जर त्यांनी त्यावेळी तरी त्या पत्रावर सही करायला नकार दिला असता आणि मला हे अजून माहिती होतं की हे कार्य प्रश्न आहेत आणि आपण पेटवण्यासाठी पेटवतोय पण त्यांनी ते मात्र ते बरोबर वाव केलं होतं त्यांनी ते सही केली नाही आता ते पत्र कार्यक्रमात दिलं त्याचे प्रॉब्लेम काय असेल
अनेक ठिकाणी असताना एक पाणीदारपणा होता, सामपणा होता, किंवा विनाकारण एखादा येशू निर्माण करून येशूसाठी येशू हा नसू नये या ही जी त्यांची भूमिका होती ते मात्र त्यावेळी मला खूप आवडते. हे मात्र ते नेमके शब्द तुम्ही हे सगळं
जेव्हा विजयांशी बोललो तेव्हा मला एक असा प्रश्न आला की तुमच्या जीवनाची दिशा 1977 सारखी स्वामीजींच्या चरणी म्हणाला आणि आधीच जी सगळी विचारधारा होती संघाचा प्रचार खूप बाहेर पडायचा त्याच क्षेत्रामध्ये जास्त जायचं ते सगळं एक प्रकारे बाजूला झालं ते एका भाषा स्वामी मायावर ठेवण्यात आणि फक्त स्वामीजी आणि परमार्थ ते सांगतील त्याच्याबद्दल म्हणजे आपलं स्वकर्म आणि परमार्थ आता युनियन म्हणजे परत एक वेगळी घटाधकी असते त्या घटाधकी ते केंद्रातलं सगळं काम चालू असताना साधना चालू असताना सुद्धा आपण पडावं अशी प्रेरणा त्याच्यासाठी मिळते.
आणि दुसरं म्हणजे युनियनमध्ये काम करता
असताना देखील सतत सतत बुद्धी बाहेर ठेवून आपल्याकडे करता येईल तसं करायचं अशा अशा प्रकारचं एक धोरण होतं. तिथे स्वामीजींच्या एकूण दोन शिकवणुकीला कुठं गेलो छेद देणार वगैरे नसलं पाहिजे अशी अशी काळजी स्वामीजींकडे मी जात असल्यामुळं त्याचा एक कॉन्शियसनेस कायम असल्यामुळं माझ्या भूमिकेमध्ये देखील मला तो सतत ठेवायला लागत होता. दुहेरी वर्तणूक ही शक्य नव्हती. आता इतक्या वर्षांनी पण मी म्हणजे तुम्हाला तेव्हा सहकार्य नाही केलं त्याचं ते कारण होत असं मी करू शकत नव्हतो. यामध्ये मला फक्त एक शब्द आहे की स्वामीजींनी मला तेव्हा एक फार मोठा मंत्र दिला होता. ते जसं म्हणतो की कसा तर असलेला माणूस ऍक्सिडेंट होतो आणि सगळ्यांच्या टीकेला किंवा सगळ्यांच्या प्राणाला कारणीभूत होतो तसं मी होतो आणि त्यामुळे आपली जास्त जास्त मैत्री जोडली. पण त्यामध्ये त्यांनी मला एक असं सांगितलं होतं की हे संघटनेचं काम असं आहे की एकदा सुरू केलं की ते त्यातून बाहेर पडत आहे आणि बाहेर पडायचं असेल त्याचं कारण असतं की आपल्यामध्ये संरक्षक कवच तयार होतं आणि ते कवच जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपल्याला कोणी त्रास देणार नाही. आपण जर या कवचातून बाहेर यायचा प्रयत्न केला तर मात्र बाकीचे आपल्याला टपून बसलेले असतात ते मात्र पुढे त्रास देतील आणि तुमचं कवच नसल्यामुळे तुम्ही हेल्पलेस होऊ शकाल. त्यामुळे हे कवच आपल्याजवळ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत आणि हे कवच आपण अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळायचं म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही आणि इतरांनाही
वाघाच्या पाठीवरून प्रयत्न बसतो बसल्यावर. परत एकदा आता शेतकर सर्वांकडे विजन विषय एका बाजूने आहे दुसऱ्या बाजूने बँकेत काम करत आहे अनेक तुमच्याकडे आठवणी
हो
अशा आठवणीचा एक विशेष प्रसंग तुम्ही सांगू शकत नाही
चांगलं आहे
एक विशेष
प्रसंग असा आहे की आम्ही एकत्र जेव्हा काम करायचो तेव्हा कोणी रजा असायची कोणी कामाची बदली असं ते बघून असं कसं करायचं. एक दिवस बर्थडेमध्ये मकरंद आहे आले पण आधीच वाजले पूर्वी अशी बँकेत पडत होती की आधीचपर्यंत हाफ डे आणि म्हणजे अर्धा रजा घेतली आणि उद्या अर्धा दिवस काम केलं अशी सोय पूर्वी होती आता ती नाही अशी पूर्वी सोय होती. तेव्हा ते काही दिवस सांगता इन्फॉर्मेशन न वगैरे देतात कामाची करत नसतो ते आले नाही अर्धा दिवस तर ते काम म्हणून वाटलं नाही ते भाऊ नेहमी तो भाग वेगळा त्यांना आल्यानंतर विचारलं की काही तुम्ही कळवलं नाही काही नाही तुम्ही आला नाही का म्हणजे आता आलाय तर त्यांनी मला काय सांगावं त्याच्या उत्तराने मी सर झालं मला तिने सांगितलं की आज माझी आजी गेली आणि आजी गेली आणि त्या घटना काहीतरी सकाळी घेतली आणि सगळे संस्कार वगैरे आठवतो माझं अनुभव वगैरे आठवतो मी आत्ता आहे त्याच्या आणि मी पुढे पाहिलं त्यांच्याकडे त्यांनी आणलेला डबा होता ते म्हणजे मी आता हा डबा खातो आणि माझ्या कामात सुरुवात स्वतःची आजी म्हणजे सगळं आजीचं नातं प्रत्येकाला माहिती आहे वृद्धच असतं आणि ती गेल्यानंतर एक व्यक्ती अधिक असतो ऑफिसमध्ये कामावरती हजर होते स्वतःचा डबा घेऊन भावने नियंत्रण घेऊन त्या ठिकाणी असा डबा उरलेलं व्यवस्थित ऑफिसचं काम पूर्ण करते. या गोष्टी त्याच्यावर एकदा मला एका मंगळवारीच्या दर्शनाला गेलो त्या विषय अलीकडची गोष्ट आहे रिलेट कशा गोष्टी होता तर कोणीतरी साधकाने त्यावर त्यांना असा प्रश्न विचारला होता की आमच्या घरी आमचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं मी बेचही नाही मन स्थिर नाही मला लक्ष लागत नाही आणि सगळं संपलंय तर त्यांनी त्यावेळी दोन वाक्य उच्चारली दोन वाक्य सांगतो आणि मग काय नाही ते वाक्य अपरिहार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, मृत्यूच्या ठिकाणी आपले सगळे तर्क संपले नाही, तर्क उत्तर ही गोष्ट ज्या वेळेस मी वाक्य ऐकलं तेव्हा मला त्यांच्या स्वतःच्या जीवनात घडलेला माझ्या समोरचा त्यांच्या आईच्या मृत्यूचा प्रसंग आठवला. जो व्यक्ती आपण वॉक द टॉप फेल आज म्हणतो तर त्या काळामध्ये जे 92-93 साली आज ही 18 तारखेची माझी त्यांची भेट आहे आणि 92-93 साली आज असं हे वॉक द टॉप केलेलं होतं आणि इतके विलक्षण समुच्चय गुणांचा त्या ठिकाणी मला म्हणजे कुठेतरी आज ते टच करून केली एक गोष्ट म्हणजे काय होईल आणि आपोआप हे रिले कसं माहिती
हे हृदय टच तुमचे पूर्ण सांगितलं. हा प्रसंग सांगितला हा मी माझ्या आयुष्यात विसरून गेलेला प्रसंग होतो, विसरून गेलेला होतो. म्हणजे परवा असं झालं की या काय काय कोण सांगू शकेल की याच्यासाठी म्हणून आपण तुम्ही बसला तर मी आलो आणि जेव्हा तुम्ही हा प्रसंग सांगितला तेव्हा मला त्याचं पुन्हा स्मरण झालं का माझ्या विस्मरणात गेलेला होता. पण आमच्या माईच्या आठवणीची तोच भाषा दिसते त्यावेळेला तसं करून जे कळत नाही पण
त्यासाठी आवश्यक विवेक आहे. भावनेचा उपहार करण्यात येत असतानाच विवेकाचा भान करायचा पुन्हा एकदा कर्माकडे बघायचं तसं सामान्य काम नाही होते.
मला दुसरं म्हणजे
आणि
तेव्हा स्वामीजी दोन ऑफिसला होते म्हणजे आणि दोन ऑफिसला आमच्याकडे स्टाफ सेशन होतं आणि स्टाफ सेशनमध्ये सगळ्यांचे ॲडमिशन असतं कोणाचं रजा कोणाचं मेडिकल बिल कोणाचं काय काय ते सगळ्या ते स्टाफ सेक्शनला असतं आणि त्यामुळे सगळ्यांच्या स्टाफ सेक्शनला असायचंच तसं काही दिवस मी सकाळी कामानिमित्त स्वामीकडे गेलो आणि सगळं सांगितलं मी प्रथम स्वामींना माझ्या बापून नमस्कार केला सगळ्याजण पाहत होते आपल्याशी लोक मला ते नंतर कसं तरी वाटलं की आपण स्वामी नमस्कार खरंच खराब लागला स्वामींना तो नमस्कार स्वीकारला मला नंतर काही वेळा मी लोकांना खाली केलं मी त्यांचा अनुभव घेण्यामुळे मला अभिमान होता त्यांच्यावर मी खाली केलं होतं स्वामी मला म्हणाले तुझा नमस्कार मला पोचला होता पण प्रथा त्याला तुम्ही वेगळी एकदम मला नाही वाटत बघत की सगळ्यांनी त्यांचा नमस्कार करावा माझं महत्व जे आहे ते महत्व आहे ते इथं तुला कळणारी कळावा असं मला अजून म्हणतो साडेचार ते साडेपाच या काळात मी बँकेचं पूर्ण काम करतो त्यांना मला जाणार आहे कुठेही जात नाही काय गेलो तर दुपारी अडीचच्या वेळा सुद्धा मी बाहेर पडलो तरी त्याच वेळेला माझं फक्त की अकरा ते असेल ते पन्नासचा मी घेत असतो पण नंतर मात्र मी साडेपाचपर्यंत पूर्ण काम करतो त्यामुळं साडेसात ते साडेपाच ही बँक आणि साडेपाच नंतर मात्र पायऱ्या उतरल्या आहेत की मी केंद्रांचा अटॅक होतो आणि माझं केंद्र सगळं विश्वास तेव्हा बँक उतरतो जनरली आमदारकडे म्हणजे काय होतं की चोवीस तास किंवा आता बँकेचा विषय आपण डोक्यात असतो आपण आज हे केलं म्हणजे ते करायचं पण साडेपाच तर स्वामीने कधीच तुला सुटवणचा पाहिजे ते मला फार मला त्यावेळेला असं वाटलं की सगळे संसारात राहून परमार्थ करतात पण स्वामी बँकेत राहून परमार्थ करून गेला हे मला खूप विशेष वाटतं त्या आणि अतिशय मी त्याला त्याच्या ऍक्टर बहुत केलं मला वाटत केलं दिसत आणि मग मी थोडं केंद्रात पण स्थिर झालो केंद्रात रेग्युलर येतो पण त्याचं कारण मात्र हे असं जबरदस्त होतं अशी अनेक कारणं घेतली आणि त्यांनी बहुचा आम्हाला सरकार एक असं झालं की लवकर बाहेर करून केंद्रात स्थिर होतो पण नंतर त्यामुळे मी झालो स्थिर आणि आज मला अतिशय अभिमान वाटतो की माझा मित्र माझा सदृढ झाला आणि मी त्याचा झालो त्याचा शिष्य झालो बँकेत असून याची आम्हाला काही दिवस मध्ये कळली नाही की मला आज समजली आणि मी खरोखरच स्वामींचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी मला अनुग्रह दिला आणि आपलं करून घेतलं हे मला अगदी अभिमान समज वाटेल
पण माझ्यावर बसलेले तुझं मासे सरकारी त्याच्यामध्ये केसकर हे मासे साहेब होते त्यांच्या हातातली मी ती मला पार केलं त्यांनी मला फॉरेन एक्सचेंजचं सगळं काम शिकवलं वैशिष्ट्यपूर्ण काम असतं क्वचित बँकेमध्ये काम करणाऱ्या कोणालाही फॉरेन एक्सचेंजमध्ये काम करायला मिळतं तसं मला काम करायला मिळालं आणि त्यांचं स्किलबद्दल देखील कामाच्या नंतर ते त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे झाले आणि अजूनही ते मोठेच आहेत त्या संबंधी त्याचा एनआयबीएमध्ये मला वाटतं लेक्चर्सही होतात आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा लोकांना होतच राहतो आहे त्यांच्या पुढच्या राहीतून तसं विलास वेद पाठक ही आमच्या बँकेतली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती होती म्हणजे त्यांनी जेवढं डिपॉझिट मोबिलाईज केलं बँकेमध्ये व्यवसाय आणला तसं मला असं वाटतं की विलास क्वचित कोणीतरी असेल किंवा नसेल एवढं काम करणार कोणीच नाही असं मोठ्या तळमळीने त्यांनी बँकेचं काम केलं आणि 93 सालापर्यंत सुद्धा मी माहीत नव्हतो पण मला कुणी माहीत होता कारण त्यांचं नाव सगळ्या ब्रँचेसमध्ये आणि सगळ्या मॅनेजरचं कोणती असेल स्वागत ब्रँच पुढं आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि आयाजितांचे आणि माझे हे अतिशय जिव्हाळ्याचे असे संबंध निर्माण झाले आम्ही फार जीवाभावाचं मित्र झालो एक
एकमेकांची सुख दुःख आम्ही एकमेकांमध्ये वाटून बोलत आहोत आणि त्यांची आणि माझी मुलं देखील बरोबरीची त्यांचा अशी होती आणि पुढं मात्र थोडीशी शाळेमध्ये देखील होती आणि त्यांच्या घरी जाणं येणं असं माझं अनेक वेळेला जेवणाच्या निमित्तानी झालेलं आहे. मला असं वाटतं की हा जो कालखंड या सगळ्यांचा माझ्या बरोबर होता तर 1991 ते 96 या काळात किंवा 2002 पर्यंत मी नोकरी केली तर 2002 पर्यंत या सगळ्यांचा बँकेशी संबंध होता आणि माझ्याशी त्याच्यात कोणाचं 3 वर्ष कोणाचा थोडा अधिक कोणाचा त्यापेक्षा अधिक असा होता. या काळामध्ये 91 साली स्वामीजींना डायलिसिसचा अटॅक आला आणि स्वामीजींची ज्ञानेश्वरी प्रवचन बंद झाली. हा साधक वर्गाला मोठा धक्का होता कारण रोज चालणारी ज्ञानेश्वरीची प्रवचन एक व्रत म्हणून त्यांनी सुरू केलेली त्याच्या शारीरिक मर्यादेमुळं त्यांना बोलण्यावरच त्यांचा परिणाम झाला. हालचालीवर परिणाम झाला. चालता बसता येत नव्हतं. तर 1991 साली जेव्हा मी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आलो तर त्याच वर्षी स्वामीजींच्या जागी मी प्रवचन करायला सुरुवात केली. एका बाजूने ऑफिशियल करिअर चालू असताना 92 साली मी केसकर सर्वांना अशा करता सांगितलं मी बँकेत तो 3 जणांना सांगितलं की मला स्वामीजींनी उत्तराधिकार दिले तर अशा करता खरं सांगितलं की त्यांच्या हाताखाली मी काम करतो त्यांचा शब्द आम्ही मानायचो तर मला एका मर्यादेमध्ये जर वागायला लागलं तर त्यांना कुठं वाईट वाटलं येईल त्यांना माझी म्हटलं एखाद्या वेळेला तर असा त्याच्या मागवर हेतू होता. आमच्या ब्रँचचे चीफ मॅनेजर होते तर त्यांना मी घटना सांगितली आणि आयची याची मी कल्पना नंतर दिली काही दिवसांनी. ते जर सोडलं तर बँकेत हा विषय अजिबातच नव्हता. त्यामुळं 2 पॅरलल असं माझं काम तेव्हा चाललेलं होतं. तर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली होती आणि त्याच काळात नेमकं मला ज्यांनी काम करताना पाहिलं असे तुम्ही तिथं एकत्र आलेले आहात. हा कालखंड माझ्या दृष्टीत पाहिजे झालं तर एक प्रकारे कर्म ज्ञान भक्ती आणि ध्यान याचा समतोल साधण्याचा अभ्यास करण्याचा काळ होता. कारण स्वामीजींची माझ्याकडून अशी अपेक्षा मी कसं जीवन जगावं. 1990 सालपर्यंत स्वामीजी 3 वेळेला बँकेत येऊन गेले. त्याच्या 2 वेळेला त्यांनी त्या मॅनेजरना देखील भेटून मी काम कसा करतो अशा प्रकारे चौकशी केली तेव्हा आणि माझ्या मॅनेजरमध्ये अजूनही एबीएममध्ये त्यांच्याकडे ते गेले होते. ते सगळ्या बाजूने मला पाहत होते आणि त्यांनी मला निवडलं त्याच्यानंतरचा नेमका काळ आहे की जेव्हा आपण एकत्र आलो आणि त्यामुळे मी एक साधक म्हणून वाटचाल करायचा प्रयत्न आता माझं सुरू करत होतो. तर आजचा हा कार्यक्रम याच्याबद्दल मला काय वाटतं असं गिरीशने सांगितलं तर हा सगळा कालखंड एखाद्या सगळ्या चित्रपटाप्रमाणे माझे समोर याच्या समोर मी माझ्याही कलर वैयक्तिक आठवणी आहेत त्या माझ्यासंबंधीचा कार्यक्रम असल्यामुळं यांच्यासंबंधी मला आठवणी विचारल्या गेल्या लक्षात
पण मला असं वाटतं की मला खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या बरोबर काम करायला मिळालं, कारण मी काम करतो तिथं शेतकऱ्यात माहिती सगळी वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात. समजा या गोष्टीचं विशेष गम्य नसले एवढंच नव्हे तर परमार्थाबद्दल चुकीची भावना असणारी व्यक्ती जर त्या काळात अधिकारी म्हणून मला असतील वेगवेगळ्या कॉम्पिटिशनचा विचार केला तर माझ्यावर परमेश्वराला मी दुर्भाग केली असं मला वाटतं की सगळी अनुकूल परिस्थिती माझ्याकरता तशी दिली. या तुमच्या पिकांचाही म्हणजे त्या दरेची
श्रीज्ञानदेवतुकारामश्रीज्ञानेश्वर महाराज सद्गुरु स्वामी भगवानन्द महाराज की जय. सद्गुरु स्वामी भगवानन्द महाराज की जय. सद्गुरु स्वामी करुणानन्द महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.